नमस्कार, मी शेफाली वैद्य. मुंबई तरुण भारतच्या गजाली या कार्यक्रमात आपण परत एकदा भेटतो. पण गजाली म्हणजे काय? काय रे किरण?
गजाली म्हणजे गप्पा, पण टाइमपास मात्र नक्की नाही.
पण गप्पा म्हणजे नुसते अशा अगदी काही ठरवून घडवून आणलेल्या गप्पा नाहीत, सहजरित्या फुललेल्या गप्पा.
थोडेसे जोक्स, थोडेसे विनोद, थोडस ओपिनियन, पण एकूण एकमेकांचं ऐकून घेणं शांतपणे आणि विचार मांडणं आपले.
एखाद्या विषयावर आपलं स्वतःच मांडलेलं मत म्हणजे गजाली.
आणि गजाली म्हणजे मुंबई तरुण भारतचं एक फॅन्टॅस्टिक ऑडिओ फीचर.
गजाली म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं आता, पण आजच्या गजाली कुठल्या विषयावरती आहेत ते जाणून घेऊयात. तर आजचा विषय आहे, एकूणच सर्जिकल स्ट्राईक्स नंतर भारतात वातावरण एकदम ढवळून निघालंय आणि पाकिस्तानी कलाकारांना आपल्या हिंदी पिक्चरमध्ये घ्यायचं की नाही या विषयावरती देशामध्ये एकूणच चर्चा चालू आहे. तर त्या चर्चेवरती आणि खास करून करण जोहरचा जो आत्ता पिक्चर येतोय हे दिल है मुश्किल, तर त्याच्या संदर्भात सगळंच एकूण खूप बोललं जात आहे. तर त्या विषयात आपण काहीतरी बोलू. तर आजच्या चर्चेत सहभागी होणार आहेत मी शेफाली वैद्य,
मी किरण शेलार,
मी प्रशांत पोळ,
मी प्रथमेश नार्विलकर,
मी हेतल राज.
आत्ता करण जोहरचा जो पिक्चर येणार आहे ज्याच्यामध्ये फवाद खान हा पाकिस्तानी कलाकार आहे, त्या पिक्चरचं नाव आहे ए दिल है मुश्किल. तो पिक्चर आता लवकरच रिलीज होणार आहे, पण जी थिएटरवाल्यांची जी असोसिएशन आहे ज्यांचे सिंगल स्क्रीन्स आहेत, तर त्यांनी असा ठराव केला आहे की ह्या पिक्चरमध्ये पाकिस्तानी कलाकार असल्यामुळे आम्ही हा पिक्चर आमच्या थिएटरमध्ये दाखवणार नाही. हा संपूर्णपणे त्यांनी घेतलेला, स्वखुशीने घेतलेला निर्णय आहे आणि स्वतःचा बिझनेस याच्यामुळे कमी होईल हे माहिती असूनसुद्धा त्यांनी देशप्रेमाखातर हा निर्णय घेतलेला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं.
बरोबर आहे, पण आत्ता त्याचे जे काही पडसाद उमटत आहेत आणि आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला बोलायचा एक अनुभव आहे आणि स्वातंत्र्यही आहे, त्यामुळे जे काही चालू आहे ते सगळं मजेशीर आहे.
नाही, याच्यामध्ये मला वाटतं की फक्त त्याच लोकांचं विरोधी स्वर उमटत आहेत ज्यांचे काहीतरी व्यावसायिक हित याच्यात गुंतलेले आहेत. म्हणजे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन ज्यांनी आपले चित्रपट तयार केलेले आहेत त्यांना भीती वाटते आहे आणि त्या भीतीपोटी ते रिॲक्शन देत आहेत. हे तसं वाईट आहे, म्हणजे शेवटी देशहिताचा विचार पहिले करणं हे आवश्यक आहे.
पण एक मला सांगायला वाटतंय की बॅन अँड बॉयकॉट याचं जे कन्फ्युजन क्रिएट करण्याचं जे सुरू आहे ना सध्या सत्रात, ते खूप वाईट आहे.
अगदी अगदी, म्हणजे बॅन म्हणजे एखाद्या सरकारी किंवा एखाद्या संस्थेने जाणून बुजून की हा पिक्चर दाखवायचाच नाही असा घेतलेला निर्णय, आणि बॉयकॉट म्हणजे बहिष्कार, जो आपणही करू शकतो. म्हणजे मी ठरवू शकते की हा पिक्चर मी बघणार नाही, हा माझ्या मते मी घातलेला बहिष्कार आहे. तसाच बहिष्कार या थिएटर ओनर्स असोसिएशननी घातलेला आहे.
मुळात माझा प्रश्न असा आहे की जर देशप्रेमासाठी आपण हे करत असू तर मग फक्त कलाक्षेत्रावरच का बॅन असावा? पाकिस्तानातनं आलेले अनेक उद्योजक किंवा विविध क्षेत्रात काम करणारे अनेक लोक आज भारतात आहेत, मग त्या सगळ्यांवर बॅन का नाही जाते?
अरे मुळात बॅन नाहीच आहे. लोक उत्स्फूर्तपणे ज्या प्रतिक्रिया देत आहेत त्या आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहेत. आणि जसं प्रशांतजींनी म्हटलं की तो कुणीतरी लादलेला बॅन आहे असं आता एक वातावरण करायचा प्रयत्न चालू आहे. अनुराग कश्यपनी जे ट्विट केले आहेत परवा ते पण अशाच आशयाचे आहेत. बॅन कुठे आहे? सरकारने सरकारची भूमिका कुठे ठरवली?
आणि इथे तुम्ही जर ए दिल है मुश्किलचे जर आता प्रमोज बघितलेत जे आता टीव्हीवरती तुम्हाला दिसतात, त्याची गाणी बघितलीत, तर तुम्हाला दिसेल की करण जोहरने जाणून बुजून याच्यामध्ये फवाद खानचा चेहरा एकदम एक दोन फ्रेम पुरता ठेवलेला आहे. तुम्ही मुद्दाम जाऊन बघा. म्हणजे त्यालाही हे कळत आहे की देशामध्ये जे वातावरण आहे ते फवाद खानच्या विरोधात आहे आणि म्हणून त्याने हा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे तो बाकी कितीही बोलो अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे, पण हे बरोबर आहे की चूक हे त्याचं त्याला सुद्धा कळतंय.
साधारणतः मुद्दा असा निघतोय या सर्वातून की ते जे लोक याचं समर्थन करतात की नाही पाकिस्तानी कलाकारांना घेऊन काहीही चूक केलेलं नाही, ते कलेकरता कला ही भूमिका मांडतायत. मुद्दा इथे असा आहे की कलेकरता कला की देशाकरता कला याच्याबद्दल कोणी बोलणार आहे की नाही? म्हणजे शेवटी प्रधानता कशाला? मी कलेकरता कला या नावाखाली मी देशाच्या विरोधात जाऊन सुद्धा काही भूमिका घेईन का हे ठरवायचा आणि विचार करायचा हा मुद्दा आहे.
आणि पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं फक्त कला हे एकच क्षेत्र असं आहे जे देशाच्या पलीकडे असं आपण का मानायचं? माझा एक मित्र आहे, तो आत्ता सध्या सैन्यात आहे आणि तो आत्ता सध्या बॉर्डरवरती लढतोय. तर त्याचं म्हणणं असं आहे की त्याचंही व्यक्तिशः पाकिस्तानी सोल्जर्सचे भांडण नाहीच आहे. म्हणजे ते जेव्हा यू एन मिशनवरती जातात तेव्हा ते एकच गाणं ऐकतात, तेव्हा ते एकच चित्रपट बघतात, ते चांगले मित्र आहेत एकमेकांचे, मग फक्त त्याने का लढावं ना. तुम्ही जर असं म्हणताय की कला तुम्ही याच्यातनं वेगळी काढा, तुम्ही म्हणताय याच्यातनं बिझनेस तुम्ही वेगळा काढा, तुम्ही म्हणताय याच्यातनं क्रिकेट वेगळा काढा, मग देशप्रेम कोणी करायचं, फक्त सैनिकांनी?
मला शेफाली काय वाटतं माहितीये का, कला ही मूल्य रुजवणारी गोष्ट आहे आणि आपल्याकडे एकंदरीतच त्या सगळ्या बाबतीत बॉम्ब आहे. म्हणजे अनुराग कश्यपनी केलेला बॉम्बे वेल्वेट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटला होता. अतिशय घाणेरडा, अतिशय हिंसक आणि त्याला म्हणजे शेंडी नाही शेपूट नाही असा काहीतरी सिनेमा होता. आता मोदींना विचारू शकतात जाब, पण मी 250 रुपयाचं तिकीट काढलं होतं, ते मला कोण देणार परत 250 रुपये? कश्यप देणार आहे का?
खरंच आहे, खरं अनुराग कश्यपनी मोदींकडनं तुम्ही कधी माफी मागणार अशा अर्थाचं एक ट्विट केलंय. तर अनुराग कश्यपला सगळ्यांनी विचारलं पाहिजे, बाबा रे तू कधी माफी मागणार बॉम्बे वेल्वेट बद्दल.
आणि त्याचं एक ट्विट होतं की जे मला विरोध करतायत त्यांनी बॉर्डरवर जाऊन लढावं वगैरे, पण मोदींना विचारण्याआधी तू काय करायला पाहिजे ते तरी ठरवायला हवं अनुरागनी.
बॉलिवूडमध्ये असे काही बंडखोरी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यात अनुराग कश्यप हा म्हणजे अग्रस्थानी म्हणला तरी चालू शकेल, कारण त्याचा उडता पंजाब वेळेस पण त्यांनी अशा प्रकारचा खूप बवाल माजवला होता. पण प्रश्न असा पडतो की मग हा एकीकडे किंवा अनुराग कश्यप म्हणा, करण जोहर म्हणा किंवा अगदी ओमपुरी, ही लोक त्या समर्थनार्थ उभी राहिले, पण दुसरीकडे फवाद खान मात्र पाकिस्तानात जाऊन बसलाय, त्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये.
नाही, मला याच्यात असं वाटतं शेफालीने जो घेतलेला मुद्दा फार अत्यंत योग्य आहे की देशप्रेम काय फक्त सैनिकांनीच करायचं आणि बाकी सर्व लोकांनी त्या पाकिस्तानच्या किंवा ज्याला शत्रुराष्ट्र पण आज म्हणतोय त्यांच्याबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण करायचे. आणि म्हणून काहीतरी भूमिका एक व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून किंवा उद्योजक म्हणून ही घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं.
इथे दुसरी गोष्ट एक होती माहितीये, इथे जाणून बुजून खूप मूल्यांची गल्लत केली जाते. म्हणजे जेव्हा शेखर गुप्ता सारखा माणूस पत्रकार, सिनियर पत्रकार जसं म्हणतो की सिंगल स्क्रीन ओनर्सनी फवाद खानचा पिक्चर दाखवण्यावर आणलेली बंदी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेली बंदी आहे, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तुम्हाला वाटेल ते बोलायचं स्वातंत्र्य आहे, करण जोहरला वाटेल ते बोलायचं स्वातंत्र्य आहे, पण आम्हाला असं म्हणायचं की स्वखुशीने आम्ही हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघणार नाही, किंवा एखाद्या थिएटर ओनरला असं वाटलं की हा पिक्चर मी माझ्या हॉलमध्ये दाखवणार नाही, तर ते बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मात्र नाही आहे का त्यांना? म्हणजे एवढं एकांगी विचार तुम्ही कसा करू शकता?
पण शेफाली एक गंमत आहे माहितीये का, या क्रिएटिव्ह माणसांचं काय असतं की त्यांच्या क्रिएटिव्हिटीच्या जगात ते काही म्हणतात, लिहितात, बोलतात, तेच वास्तव जग आहे असं त्यांना वाटत राहतं. फार कमी क्रिएटिव्ह माणसं अशी आहेत ज्यांचा वास्तवाशी काही संबंध आहे.
ही क्रिएटिव्ह आहे का सुडो क्रिएटिव्ह आहे याचाही विचार व्हायला पाहिजे एकदा,
त्याच्यावर तरी डिबेट होईल.
आणि व्हेन वी टॉक ऑफ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, आय मीन व्हॉट्स हॅपनिंग टू 1984? आता 1984 जो मूवी येतोय त्याच्यावर बंदी घालण्यासाठी कोर्टात गेली आहेत लोक, त्याच्या विरोधात कोणी काहीच बोलत नाही,
कोणीच बोलत नाही. 31 ऑक्टोबर या नावाचा पिक्चर आहे तो, जो इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतरची दंगल झाली दिल्लीमध्ये, तर त्या विषयावरती काढलेला पिक्चर आहे. पण त्या चित्रपटामध्ये जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांच्यासारखी दिसणारी माणसं दाखवलेली आहेत, म्हणून काँग्रेस पक्ष हायकोर्ट, दिल्ली हायकोर्टामध्ये त्यांनी ऍक्च्युली याचिका दाखल केली आहे की हा पिक्चर बॅन करावा. म्हणजे हा पिक्चर बॅन केलेला चालतो, इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत नाही, पण एदिल है मुश्किल याच्यावरती लोकांनी बॉयकॉट केला तर ती मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असते.
हा सिलेक्टिव्ह निषेधाचा प्रकार आपल्याकडे जुनाच आहे.
मी एक वेगळं डायमेन्शन यात मांडू इच्छितो. 9/11 जे अमेरिकेत झालं ते सकाळी 9:15 सुमारास झालं, त्याच्यानंतर साधारणतः 3 दिवस अमेरिकन टेलिव्हिजनच्या समोर जो दर्शक वर्ग होता तो सर्वात जास्त TRP असलेला किंवा त्याला सर्वात जास्त लोक त्यावेळेला सर्व TV बघत होते. त्या पूर्ण काळामध्ये 3 दिवसांमध्ये कुठल्याही अमेरिकन TV चॅनलने एकही जाहिरात दाखवली नाही. एक दुसरं, कुठल्याही अमेरिकन TV चॅनलनी सरकारवर ताशेरे ओढले नाहीत. मला याच्यातून म्हणायचं हे आहे की अशा वेळेला देशहिताला प्राधान्य देणं हे आम्ही बघणार का पाकिस्तानी कलाकारांना किंवा अशा प्रकारच्या कलाकारांना घेऊन आमचंच कसं कला अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे या गोष्टींचा आम्ही ढोल पिटत राहणार?
अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे टू समअप मला असं म्हणायचं आहे की कला ही कला असते हे मान्य, पण देश आहे म्हणून कला आहे. आपण भारतात आहोत म्हणून आपल्याला असे पिक्चर करायचं, आपल्याला असे असं उघड बोलायचं स्वातंत्र्य आहे. जे आपण पाकिस्तानात असतो किंवा चायनामध्ये असतो तर हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालंच असतं. त्यामुळे मिळालेलं स्वातंत्र्य हे देशामुळे आहे हे एवढं तरी लक्षात घ्यावं या लोकांनी बोलण्याआधी. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नवा विषय नव्या गजाली घेऊन.